chinimandi.com पॉडकास्ट।
हरियाणा सरकारनं ऊस शेतकऱ्यांची थकबाकी भागवण्यासाठी साखर कारखान्यांना दिले 169 करोड रुपये। कोरोना व्हायरसमुळे पूर्ण जग संकटात आहे, शिवाय यामुळे लोकांच्या आर्थिक स्थितीवरही परिणाम होत आहे। हरियाणा सरकारनं या कठीण परिस्थितीत ऊस शेतकऱ्यांची मदत केली आहे। सरकारनं शनिवारी राज्यातील 10 साखर कारखान्यांना 169 करोड रुपये दिले आणि संबंधित अधिकाऱ्यांना या कठीण परिस्थितीदरम्यान शेतकऱ्यांना हे पैसे द्यावेत असे आदेशही दिले आहेत। सहकार मंत्री डॉ बनवारीलाल म्हणाले, सरकारनं पानिपत सहकारी साखर कारखान्याला 19.80 करोड रुपये, रोहतक सहकारी साखर कारखान्याला 27.30 करोड रुपये, कर्नाल सहकारी साखर कारखान्याला 18.30 करोड रुपये, सोनीपतला 21.10 करोड रुपये आणि शहाबाद येथील सहकारी साखर कारखान्याला 3.70 करोड रुपये जारी केले आहेत। ते म्हणाले, याच प्रकारे जिंद सहकारी साखर कारखान्याला 13.50 करोड रुपये, पलवन सहकारी साखर कारखान्याला 25.35 करोड रुपये, मेहम सहकारी साखर कारखान्याला 17.20 करोड रुपये, कैथल सहकारी कारखान्याला 19.15 करोड रुपये आणि गोहानाला 7.60 करोड रुपये जारी केले आहेत।